प्रगटीकरण आदेशात, आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोणावर उभे राहिलेले पाहिले. त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर, समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूताकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते, त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, आमच्या देवाचे दास, यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशातील 144,000 शिक्का मारण्यात आला. यहुदा वंशातील 12,000 शिक्का मारण्यात आला. रहुबेन वंशापैकी 12,000, गाद वंशापैकी 12,000, आशेर वंशापैकी 12,000, नप्थाली वंशापैकी 12,000, मनसे वंशापैकी 12,000, शिमोन वंशापैकी 12,000, लेवी वंशापैकी 12,000, इसखार वंशापैकी 12,000, जबलून वंशापैकी 12,000, योसेफ वंशापैकी 12,000, बन्यामिन वंशापैकी 12,000 शिक्का मारण्यात आला. यानंतर मी पाहिले तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय तो राजासनापुढे व कोकऱ्याच्या पुढे उभा होता. शुभ्र जगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्या सभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन, स्तुती, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुग आमच्या देवाच्या आहेत, आमेन. तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले, हे शुभ्र जगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत? मी त्यास म्हटले, प्रभू तुला माहीत आहे. आणि तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत, त्यांनी आपले जगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुवून शुभ्र केले आहेत. म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी ताणलेले होणार नाहीत. त्या सूर्य किंवा कोणती उष्णता बाधणार नाही, कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील.